आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 जागांचा समावेश। पहिल्या टप्प्यातल्या उमेदवार अर्जांची छाननी आज होणार। काँग्रेसची प्राप्तिकर पुनर्मूल्यांकनाची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली। मनरेगा अंतर्गत रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी। चालू शैक्षणिक वर्षापासून पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ नेट स्कोर म्हणजेच राष्ट्रीय पात्रता चाचणीचे गुण ग्राह्य धरावेत असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश। आणि माद्रिद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली। या टप्प्यात देशभरातल्या 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे। एकूण 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13 तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 जागांवर मतदान होणार आहे। मध्य प्रदेशात 7, आसाम आणि बिहारमध्ये 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 तर मणिपूरमध्ये 1 जागेवर निवडणूक होणार आहे। या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे। 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील। मतदान 26 एप्रिलला होणार आहे। महाराष्ट्रात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज होणार आहे। अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता। या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या जागांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेकमध्ये 51, नागपूरमध्ये 62, भंडारा गोंदिया 49, गडचिरोली चिमूर 19 आणि चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। नागपूरमधून भाजपाचे खासदार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय। रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी तर भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांनी तर काँग्रेसकडून डॉ प्रशांत पडोळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपले अर्ज दाखल केले। चंद्रपूरमधूनच एकूण 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपाचे खासदार अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। येत्या 30 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली। दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय। हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे। हा काँग्रेसकरता मोठा धक्का मानला जातोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तडजोडी आणि जागा वाटपासंदर्भात चर्चांना वेग आलाय। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर विशेष बैठक पार पडली। या बैठकीत शिवतारे यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय। अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी काल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं। नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। 2017 ते 2021 या 4 वर्षांच्या काळात काँग्रेसवर आकारण्यात आलेल्या प्राप्तिकराच्या फेरतपासणीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज हा आदेश दिला. 2014-15 ते 2016-17 या वर्षांमध्ये आकारण्यात आलेल्या प्राप्तिकराची फेरतपासणी करण्याला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका न्यायालयानं गेल्याच आठवड्यात फेटाळली होती. तेच आदेश गेल्या 4 वर्षांसाठीच्या याचिकांनाही लागू राहतील असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं 2024-25 या वर्षासाठी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी केली. त्यानुसार अकुशल कामगारांना प्रतिदिवस मिळणाऱ्या वेतनाचा दर हरियाणामध्ये 374 रुपये, गोव्यामध्ये 356, कर्नाटकमध्ये 349 रुपये, केरळमध्ये 346 तर पंजाबमध्ये 322 रुपये इतका असेल. येत्या 1 एप्रिलपासून सुधारित वेतन दर लागू होणार असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलंय. मनरेगा अंतर्गत वेतनामधली यापूर्वीची सुधारणा गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिसूचित करण्यात आली होती. आर्मी कमांडर्सची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होत असून लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आज कमांड मुख्यालयातून दूरस्थ पद्धतीनं कमांडर्सना संबोधित करतील तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या परिषदेला 2 एप्रिल रोजी संबोधित करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांनी पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ नेट स्कोर म्हणजेच राष्ट्रीय पात्रता चाचणीचे गुण ग्राह्य धरावेत असे निर्देश यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेत. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून पीएचडी अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षांऐवजी केवळ नेट परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाईल असं यूजीसीचे अध्यक्ष मामिडला जगदेश यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलंय. जून 2024 शैक्षणिक सत्रासाठी नेट परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेवर राष्ट्रीय चाचणी संस्था काम करत असून पुढल्या आठवड्यात याबाबतची माहिती उपलब्ध होईल असं यात म्हटलंय. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राच्या अर्जदारांना परीक्षेचं शहर वितरित करण्याबाबतची आगाऊ सूचना जारी केली. जेईई मुख्य परीक्षेचं दुसरं सत्र येत्या 4 ते 12 एप्रिल या काळात एकूण 319 शहरांमध्ये आयोजित करण्यात आलं असून यामध्ये भारताबाहेरच्या 22 शहरांचा समावेश आहे. फाल्गुन वद्य तृतीया ही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती आज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरी होतीय. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर विविध सामाजिक संस्थांनी तसंच गड किल्ले संवर्धक मंडळांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. स्पेनमध्ये सुरु असलेल्या माद्रिद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आज तिचा सामना तैवानच्या हुआंग यू सुनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्ण प्रसाद गर्ग आणि साई प्रतीक या जोडीनं कॅनडाच्या खेळाडूंना पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत गाठली. महिला दुहेरी स्पर्धेत तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी बोपन्ना या जोडीचा सामना आज उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या टिफनी हो आणि ग्रोनिया सोमरविले यांच्याशी होईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरु होईल. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 9व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत रशीद निंबाळकर लिखित आणि दिग्दर्शित रास या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 139 लघुपटातून रास या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे. लघुपटाची निर्मिती गिरीश गवळी यांनी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 जागांचा समावेश. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार. काँग्रेसची प्राप्तिकर पुनर्मूल्यांकनाची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. मनरेगा अंतर्गत रोजगाराच्या सुधारित दराची अधिसूचना जारी, चालू शैक्षणिक वर्षापासून पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ नेट स्कोअर म्हणजेच राष्ट्रीय पात्रता चाचणीचे गुण ग्राह्य धरावेत असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश, आणि माद्रिद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।